बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपले स्वागत करते. भारतीय ध्वज असलेलं एलपीजी टँकरवाहू ग्रीन सानवी हे जहाज होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे ओलांडून भारताच्या दिशेनं रवाना झालं आहे. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यापासून या संवेदनशील मार्गावरून प्रवास करणारं हे सातवं भारतीय एलपीजी टँकरवाहू जहाज आहे. सध्या पर्शियन आखात क्षेत्रात 17 भारतीय जहाजं असून त्यावर 400 अधिक भारतीय खलाशी तैनात आहेत. या सर्व खलाशांच्या सुरक्षेसाठी नौवहन महासंचालनालय, जहाज मालक आणि भारतीय दूतावास यांच्याशी सातत्यानं संपर्कात असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा सुखद आणि सुरक्षित अनुभव देणं हे रेल्वे विभागाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक नवी दिल्लीत पार पडली त्यावेळी ते बोलत होते. प्रवाशांच्या गरजांनुसार सोयी सुविधांचा विस्तार आणि रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगानं 4,660 अधिक सहाय्यक मतदान केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे तर 321 मतदान केंद्र स्थलांतरित करण्यासही मान्यता दिली आहे. पश्चिम बंगालमधील एकूण मतदान केंद्रांची संख्या आता 85,379 झाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी आणि दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर मतमोजणी 4 मे रोजी होईल. नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीत कॅनोल रोड परिसरात तिहेरी हत्याकांड झाल्याचं आज पहाटे उघड झालं. वर्चस्ववादातून हा प्रकार घडल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालं आहे. नांदेड शहरातील अर्जित सिंह चव्हाण हा दुचाकीवरून जात असताना त्याच्यावर अरबाज आणि इतरांनी तलवारीनं हल्ला केला. या हल्ल्यात अर्जित सिंह आणि अरबाजचा घटनास्थळी मृत्यू झाला. दरम्यान या हल्ल्याची अर्जित सिंहच्या भावाला माहिती मिळाल्यानंतर त्यानं आवेजवर चाकू हल्ला केला. या घटनेत आवेजचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना भाग्यनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विविध विकास कामांची राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल पाहणी करत माहिती घेतली. अग्रवाल 3 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर असून कुंभमेळ्याच्या कामांचा ते आढावा घेतील. कुंभमेळ्याची कामं निश्चित कालावधीतच पूर्ण करावीत तसंच दर्जाशी तडजोड करू नये अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा 2025-26 औचित्यानं 29 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत नागपूर इथं पार पडलेल्या विविध स्पर्धांचा समारोप काल केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांच्या उपस्थितीत झाला. पोलीस दलातील तांत्रिक ज्ञान आणि तपासाचं कौशल्य या मेळाव्यामुळे अधोरेखित झालं असून तपासातील गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढीसाठी हे आयोजन महत्वपूर्ण असल्याचं ते यावेळी म्हणाले. या मेळाव्यात 29 राज्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह केंद्रीय यांचाही समावेश होता. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी तातडीनं पंचनामे करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जातील अशी ग्वाही धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसानं तुळजापूर, लोहारा यासह अनेक भागातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकरी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांकडे तसंच प्रशासनासमोर मांडल्या त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. नंदुरबार जिल्ह्यात 2 तारखेला झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 833 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. कृषी विभागानं केलेल्या प्राथमिक पंचनाम्यात 62 गावातील 954 शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान झालं. यात रब्बीच्या ज्वारी, मका, बाजरी, कांदा, गहू, केळी, पपई आणि आंबा या पिकांचा समावेश आहे. याबाबत आता नुकसान भरपाईसाठी शासन स्तरावर पंचनाम्याचा अहवाल पाठवला जाणार आहे. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी दिल्ली इथं 3:30 तर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान दुसरा सामना 7:30 अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर खेळला जाणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 6:10